श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अकरावा अध्याय आता शेवटाकडे वळतोय। 91व्या श्लोकापर्यंतची निरूपण काल आपण पाहिले। आतापर्यंत आपण 51 श्लोकावरचे निरूपण बघितले। आज 52व्या श्लोकापासून पुढे आपण घेणार आहोत। कशा प्रकारे अर्जुनाने परत देवाला बाध्य केलं की त्यांनी आपले सौम्य रूप धारण करावे। अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुझे सौम्य मानव रूप पाहून आता माझ्या जीवात जीव आला। आता मन ठिकाण्यावर आले आणि मी आता परत सावध झालो। म्हणून आता मला अमृत सिंधू जणू भेटला। तया मज अमृत सिंधू हा भेटला। तुझं हे चतुर्भुज रूप जणू माझ्यासाठी अमृत सिंधू आहे। आणि जिण्याचा फिटला अभरवसा, जो जगण्याबद्दल मला अभरवसा, मला भरोसाच नव्हता की मी जगेल की नाही, पण आता त्यातून माझी सुटका झाली। असा निश्वास देऊन अर्जुन परत सावध झाला। आणि हे रूप दाखवणे देवराया की मज अपत्या चुकलिया, बुझावनी तुवा माया स्तनपान दिधले। परत ही माझी आई, ही माझी माय, तू मला परत सावध केलं, मला जगण्यासाठी दूधपान स्तनपान रूपी अमृत मला दिलं। आणि म्हणून हे रूप जे दाखवलंस, हे देवराया, हे रूप दाखवून तू मला वाचवलंस। आता यावर देव काय म्हणणार आहे तो भाग आज 22व्या श्लोकापासून पुढे आपण पाहू। 52, 53 आणि 54 हे 3 श्लोक आपण आज घेणार आहोत 11व्या अध्यायाचे। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। श्री भगवान उवाच। सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणाः। श्रीकृष्ण म्हणाले, महत प्रयासानेही, कितीही प्रयास केले तरी, महत प्रयासानेही दिसण्याला कठीण असे जे माझे रूप तू पाहिलेस, तुला सहज पाहायला मिळाले, त्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देव देखील नित्य उत्सुक असतात। नित्यम दर्शनकांक्षिणा, देवाची आकांक्षा असते, नित्य त्यांना उत्सुकता असते की हे आम्हाला पाहायला मिळावं। यया पार्थाची बोला सवे हे काय गा म्हणितले देवे, तुआ प्रेम ठेवनी यावे विश्वरूपी की, मग इये श्रीमूर्ती भेटावे सडिया आयती, ते शिकवण सुभद्रापती विसरलासी। अगांधळ्या अर्जुना हातालिया मेरुही होय साना, ऐसाधी मना चुकीचा भावू, तरी विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही परी न जोडे तपे करीता। या अर्जुनाच्या भाषणाबरोबर भगवंत म्हणाले, हे काय रे अर्जुना, तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून सगुणाकडे ये, मग या सगुण मूर्तीला विश्वरूपावर दृढ प्रेम ठेवून नुसते रिकामे, नुसत्या देह सामग्रीने भेटावे। हे सुभद्रापती अर्जुना, ही जी तुला आम्ही मागे शिकवण दिली होती ना, ती तू विसरलास। मागे काय सांगितलं होतं देवाणी, या सर्वात सर्व जगात सर्वत्र मीच मी भरलेला आहो, अशी जे भक्ती, चौथी भक्ती, चार प्रकारचे भक्त असतात आपल्याला माहिती आहे, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि चौथ्या प्रकारचे अनन्य भक्त असतात ज्यांना सर्वत्र तो परमात्माच दिसतो. जिथे जातील तिथे ते आनंदी असतात आणि सर्वांमध्ये एका परमात्म्याचेच दर्शन करतात. आणि म्हणून देव म्हणतात की मी तुला जी शिकवण दिली होती या सर्व विश्वामध्ये त्या विश्वात्मकाला पाहायची. या विश्वात्मका ईश्वरा, अशा प्रकारची जी शिकवण तुला दिली होती ती विसरलास आणि नुसता तू या सगुण रूपावर भाळला. माझं जे निर्गुण अव्यक्त निराकार आणि विश्वरूप आहे त्याला तू विसरलास. अरे अविचारी अर्जुना, एवढा मोठा मेरू सोन्याचा पर्वत, पण तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे त्याचे काही महत्त्व वाटत नाही. तुला विश्वरूप म्हणजे काय, तुला सहज विश्वरूप पाहायला मिळालं म्हणून अर्जुना तुला या विश्वरूपाची काही कदर नाही. राजा तुला काही जाणीव नाही तुला काय मिळालं ते. आणि तुझी ही अशी जी मनाची समजूत आहे ना, ती समजूत मुळात चुकीची आहे. तरी आम्ही तुझ्यापुढे जे विश्वरूप दाखविले ते शंकराला सुद्धा अनेक तपे करूनही प्राप्त झालेले नाही. तरी विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे ते शंभूही परी न जोडे तपे करिता. शिवशंकर किती तपांपासून हे तप करत आहे, ही साधना करत आहे, पण आजपर्यंत त्यांना सुद्धा अवगत झालं नाही हे विश्वरूप. ते तुला सहज पाहायला मिळालं. आणि अष्टांगादी संकटी योगी क्षीणताती किरीटी परी अवसरू नाही भेटी जयाचिये. ते विश्वरूप एका दे वेळ कै देखो अळुमाण ऐसे स्मरता काळ जातसे देवा. आशेचिया अंजुळी ठेवनी हृदयांच्या निडळी चातक निराळी लागले जैसे तैसे उत्कंठा निर्भर हो ऊनिया सुरनर घोकी ताठी पाहार भेटी जयाची. परी विश्वरूपा सारिखे स्वप्नी ही कोणही न देखे ते प्रत्यक्ष तुआ सुखे देखिले हे. अर्जुना, जे योगी असतात ते त्या अष्टांग योगासारख्या संकटांना तोंड देऊन शिणतात, परंतु त्या अष्टांग योगाने सुद्धा या विश्वरूपाच्या दर्शनाचा प्रसंग त्यांना येत नाही. अष्टांग योगाची शेवटची पायरी समाधी, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा धारणा ध्यान समाधी, समाधी जी आठवी पायरी, त्या समाधीनंतर कुणी काही बोलायच्या स्थितीतच राहत नाही, काही पाहायच्या स्थितीतच राहत नाही, काही अनुभव करायच्या स्थितीतही राहत नाही. अशा त्या आत्मअनुभूतीच्या उच्च अवस्थेमध्ये कोणाला काय दिसणार. म्हणून अष्टांग योगाच्या माध्यमाने सुद्धा या विश्वरूपाला पाहणे शक्य नाही, कारण ज्यांनी त्या अष्टांग योगाच्या माध्यमातून ज्यांनी ते दर्शन केले असेल तो ते एक्सप्लेन करण्यासाठी त्याचे वर्णन करण्यासाठी शिल्लकच राहत नाही. कारण जेव्हा तो परत त्या शरीरामध्ये येतो तेव्हा त्याला पूर्वीचं काही आठवतच नाही, कारण ती समाधीची अवस्था भोगलेली असते. उच्च समाधीच्या अवस्थेत जो कोणी गेला असेल अष्टांग योगाच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा हे पाहणे शक्य नाही. ते विश्वरूप एखाद्या वेळी तरी थोडेसे आम्ही केव्हा पाहू असे चिंतन करताना देवाचा काळचा काळ लोटतो, पण देवांना हे पाहणे शक्य होत नाही. आशारूप ओंजळ हृदय रूप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसे आकाशाकडे पाहतात की एक थेंब पाऊस पडेल एक थेंब पाऊस पडेल, त्याप्रमाणे देव आणि मनुष्य हे या विश्वरूप दर्शनाच्या उत्कंठेने आतुर होऊन आठही प्रहर म्हणजे रात्रंदिवस विश्वरूपाची भेट होईल का म्हणून घोकीत बसतात. परंतु विश्वरूपासारखी गोष्ट कोणी स्वप्नात सुद्धा पाहिली नाही। असे हे विश्वरूप ते हे तू आज प्रत्यक्ष आपल्या इथे राहून या डोळ्यांनी या तुझ्या ज्ञान चक्षुंनी प्रत्यक्ष सुखाने पाहिले। असे हे पूर्वी कधीही कोणालाही पाहता आले नाही। नाहं वेदर्न तपसा न दाने न चेज्जया शक्यैवं विदो द्रष्टुं द्रष्टवानसि मायया। ज्या प्रकारे तू मला पाहिलेस ना, त्या प्रकारे वेद पठनाने तपाने दानाने यज्ञाने मी कोणालाही दिसणे शक्य नाही। अर्जुना, तुला माहीत नाही तू काय पाहिलं ते।
पै उपायांसि वाटा न वाहती येथ सुभटा साही सहित मोहटा वाहिला वेदी मज विश्वरूपाचिया मोहरा चाला वया धनुर्धरा तयाचिया ही सर्व भारा नव्हे चिलागू आणि दाना कीर कानडे मी यज्ञी तैसा न सापडे जैसे निका सुरवाणी देखिला तुआ तैसा मी एकीची परी आतुडे गा अवधारी जरी भक्तिये उनी वरी चित्ता ते गा।
परंतु अर्जुना, या विश्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनांचा लाग लागत नाही बरा, आणि कुठलाही मार्ग सापडत नाही। सहा शास्त्रांसह वेद लाग न लागल्याने या विश्वरूपापासून मागे हटले। वेदात किंवा उपनिषदात कोणत्याही शास्त्रामध्ये या विश्वरूपाचा उल्लेख नाही। कुठल्याही शास्त्राने या विश्वरूपाला पाहता येणे शक्य नाही। मी जो विश्वरूप त्या माझ्याकडे चालत येण्याला अर्जुना तपांच्या सर्व समुदायाला सुद्धा सामर्थ्य नाही। आणि तू जशा विस्ताराने मला पाहिले तसा मी दानांनी दिसण्यास खरोखर कठीण असून यज्ञाने सुद्धा मला तसा पाहता येणे शक्य नाही। तू ज्या विस्ताराने मला पाहिलेस तसा मी एकाच प्रकाराने एकाच मार्गाने पाहिला जाऊ शकतो किंवा पहाव्या सापडतो। आणि तो प्रकार कोणता, की जर भक्ती येऊन चित्ताला वरील म्हणजे चित्तासोबत जर भक्ती लग्न करेल तरच मग मी पहाव्यास सापडतो, हे लक्षात ठेव। आता याचा काय अर्थ होईल, भक्ती येऊन चित्ताला वरील म्हणजे जी चौथी भक्ती आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण बोललो, चौथी भक्ती अनन्य भक्ती उत्कृष्ट भक्ती देवाच्या ऐश्वर योगाची भक्ती अर्थ जिज्ञासू अर्थार्थी तिन्ही प्रकारचे भक्त सोडून चौथा प्रकारचा जो भक्त असतो जो सर्वाभूती ईश्वर पाहतो जे जे भेटे भूत तेथे तेथे जाणिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा अशी एक ओवी आली होती मागे। तर त्याला जे जे भूत भेटतात, भूत म्हणजे फक्त मनुष्य नाही मानव नाही तर त्यात जनावर त्याच्यामध्ये पाण्यात राहणारे प्राणी पक्षी मायक्रो ऑर्गॅनिझम्स सर्व प्रकारची जीवसृष्टी हा इकोसिस्टम ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो पूर्ण इकोसिस्टममध्ये विद्यमान ज्या ज्या वस्तू आहे जे जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्या सर्व नॅचरल रिसोर्सेसमध्ये त्या परमात्म्याला पाहणे अशी जेव्हा दृष्टी निर्माण होते भक्ती त्या पातळीला पोचते तर त्या उच्च पातळीच्या भक्तीनेच हे पाहणे शक्य आहे। कारण त्यावेळी सर्व भूतांमध्ये जेव्हा आपण देव पाहू त्यालाच विश्वरूप म्हणतात। इथे हिडन डेफिनिशन इथे लपलेली व्याख्या माऊलींनी सांगितलेली आहे ती म्हणजे जेव्हा आपण या सर्व सृष्टीमध्ये सर्व भूतमात्रांमध्ये त्या परमात्म्याला पाहू सर्वांभूती तो एकच आत्मा भरलेला आहे ओतप्रोत भरलेला आहे अशी जेव्हा आपल्याला अनुभूती येईल बरं का, अशी जेव्हा आपल्याला अनुभूती येईल तेव्हाच मग या सर्व जगामध्ये तो परमात्मा विद्यमान आहे म्हणून तो विश्वरूपासारखा आपल्याला दिसेल. एका शिंपी, ती शिंपी होते जातीने, शिंपी जातीचे होते, शिर्डीला राहायचे. साईबाबांवर त्यांची खूप प्रीती होती, साईबाबांवर त्याची आसक्ती होती असं म्हणायला हरकत नाही. साईबाबांनी त्यांना हे शिकवलं होतं की फक्त साईबाबा माझ्या शरीरापुरता मर्यादित पाहू नकोस, मी या शरीरापुरताच मर्यादित आहे असं समजू नकोस, सर्वच्या सर्व ठिकाणी साई विद्यमान आहे असंच पहा. आणि त्याला शेवटी शेवटी तसंच झालं. जेव्हा उतार वय झालं, हळूहळू हळूहळू पाहता पाहता त्याला अशी सवय पडली की सर्वत्र सर्वांमध्ये तो एक साईच पाहू लागला, सर्व विश्व त्याला साईमय दिसू लागलं. आणि म्हणून मरता क्षणी जो कोणी त्यांच्याजवळ यायचा त्यांना ते साईबाबा म्हणूनच हाक मारायचे, प्रत्येकाला म्हणायचे धन्यवाद साई साईनाथ महाराजा, तुम्ही या शेवटल्या क्षणीसुद्धा मला सोडलं नाही, मला पाहायला आलात, तुमचे फार फार आभार. आणि सर्वत्र त्या साईमय साईबाबांनाच पाहून त्यांनी जिवंत असताना या विश्वरूप दर्शनाचा लाभ घेतला. विश्वरूप दर्शन म्हणजे काही नाही, सर्वांभोवती त्या भगवंताला पाहणे. भगवंताने सुद्धा आपल्या विश्वरूपामध्ये हे सर्व निरनिराळे रूपं दाखवलीत. कोणी जाड, कोणी पातळ, कोणी रौद्र, कोणी प्रेमळ, कोणी अत्यंत सुंदर, तर कोणी अत्यंत कुरूप, अशा प्रकारचे सर्वच्या सर्व, कोणी शाकाहारी, कोणी मांसाहारी, अनेक प्रकारचे रूपं. म्हणून या पृथ्वी तळावर जे जे विद्यमान आहे ते सर्वच्या सर्व त्या परमात्म्याचे अंश आहे. परत परत आपल्या शास्त्रांमध्ये, गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये परत परत ही गोष्ट येत असते की तो विंचू असेल, साप असेल, वाघ असेल, माकड असेल, कुत्रा असेल, अस्वल असेल, माणूस असेल, झाड झुडूप असेल, काहीही असेल, त्या परमात्म्याचं चैतन्य सर्वांच्या ठाई एकसारखं भरलेलं आहे. आणि म्हणून सर्वच्या सर्व एकंदरीत स्वरूपात, इन्क्लुसिव्हली, कॉम्प्रिहेन्सिव्हली, ते विश्वरूपच आहे. हा बोध आपल्याला यावा, ज्ञानेश्वरीची हीच शिकवणूक आहे. चला 54व्या श्लोकाकडे वळूया. भक्त्या त्वनन्यया शक्यः अहमेव विधोर्जुन, ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप. पण हे अर्जुना, अशा स्वरूपाचा जो मी, जो दानाने, तपाने, ज्ञानाने, वेदाने, कुठल्याही गोष्टीने पाहणे शक्य नाही आहे, त्या मला अनन्य भक्तीच्या योगाने तत्वतः जाणणे, पाहणे आणि माझ्यामध्ये लीन होणे शक्य आहे. महत्त्वाचा सिद्धांत आहे बरं, माझ्यामध्ये लीन होणे शक्य आहे, मला जाणणे शक्य आहे, त्या अनन्य भक्तीच्या योगाने सर्वत्र मला पाहणे शक्य आहे. माऊलींच्या ओव्या पाहूया. प्रीतेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी, धारा वाचुनी अनारिसी गतीची नेणे, का सकळ जळ संपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती, गंगा जैसी अनन्य गती मळाली चिमळे, तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एक सरे, मजमाजी संचरे मीची होनी, आणि तेवीची मी ऐसा थडिये माझारी सरिसा, क्षीराब्दी का जैसा क्षीराचाची, तैसे मजलागुनी मुंगीवरी किंबहुना चराचरी, भजनासी का दुसरी भ्रांती नाही. परंतु तीच भक्ती अशी की पावसाच्या वृष्टीस पृथ्वी वाचून जशी निराळी गतीच ठाऊक नसते, त्या पावसाला पृथ्वीवर यावंच लागते, तशी म्हणजे त्या भक्तीला मज वाचून दुसरा विषयच ठाऊक नाही, अशी जी भक्ती आहे अथवा
सर्व जलरूप संपत्ती घेऊन भागीरथी म्हणजे गंगा जशी समुद्राचा शोध करीत करीत एक निष्ठेने समुद्रात मिळून पुन्हा मिळतच नाही, म्हणजे ते आपलं संपूर्ण अस्तित्व त्या समुद्रामध्ये विलीन करून टाकते, स्वतःचं असं अस्तित्व शिल्लक राहू देत नाही, समुद्रमय होऊन जाते। मग कुठली भागीरथी, कुठली गंगा, कुठली जान्हवी, कुठली ब्रह्मपुत्रा, ती समुद्रच होऊन जाते। अगदी त्याप्रमाणे सर्व भावाच्या समुदायासह अनावर प्रेम मद्रूप होऊन एकसारखे माझ्यामध्ये प्रवेश करते आणि क्षीर समुद्र जसा काठावर मध्ये सर्वत्र एकसारखा दुधानीच भरलेला असतो, त्याप्रमाणे मी सारखा सर्वव्यापी आहे। सारखा सर्वव्यापी म्हणजे लहानातला लहान प्राणी असेल मुंगी एवढा किंवा मोठ्यातला मोठा प्राणी असेल, सर्वांमध्ये माझं अस्तित्व सारखं आहे। माय बाप हो, म्हणून लहान असो वा मोठा, थोरा मोठ्यांचा काही भेद नाही, सर्वांमधला आत्मा एकाच योग्यतेचा आहे। सर्व संतांची हीच शिकवण होती। स्वामी समर्थ असू देत, माऊली ज्ञानेश्वर महाराज असू देत, साईनाथ असू देत, कोणताही संत तुम्ही घ्या, शेगावचे गजानन महाराज असू देत, सर्वांनी आपल्याला हेच सांगितलं आहे, कसल्याही प्रकारचा भेदभाव करता येत नाही। सर्व प्राण्यांच्या आतमध्ये असलेल्या आत्म्याची योग्यता एक आहे। सर्वांच्या प्रारब्ध कर्मामुळे प्रत्येकाचे कर्म आणि प्रत्येकाच्या वाट्याला आलेले सुख दुःख हे वेगवेगळे असू शकतात, त्याच्यामध्ये भिन्नता असू शकते, पण आत्म्याची योग्यता ही एकसारखी आहे। त्याप्रमाणे माझ्यापासून तर मुंगीपर्यंत, अरे फार काय सांगू, सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये भजनाला माझ्याशिवाय दुसरे काही आहे याबद्दल शंकाच नाही। भजन करण्यासाठी मीच एकटा योग्य आहे अशी अशा भक्तांची समजूत झालेली असते।
तयाची क्षणासमे एवं विधमी जाणवे, जाणी तला तरी स्वभावे दृष्ट होय, मग इंधनी अग्नि उद्दीपे आणि इंधन हे भाष हारपे, ते अग्निची होनी आरोपे मूर्त जेवी, का उदयन की जे तेजाकारे, तव गगनची होनी असे अंधारे, मग उदयलिया एक सरे प्रकाशु होय, तैसे माझ्या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय, मग मी तो हे आघवे एक मीची आथी स्वभावे, किंबहुना सामावे समरसे तो।
असे ज्यावेळी होईल ना की सर्वत्र मी एकसारखा एक समान भरलेला आहे अशी समजूत जेव्हा होईल, त्या क्षणाबरोबर मी भगवंत विश्वरूप आहे असे कळेल, आणि असा मी समजल्यावर साहजिक रीतीने मी तसा विश्वरूप दिसू लागेल। म्हणून माऊली ज्ञानेश्वर जागोजागी त्या विश्वात्मक देवाचीच कल्पना करतात। आता विश्वात्मके देवे, तो विश्वदेव आहे, त्या विश्वदेवामध्ये लहान मोठे थोर साने सर्व आलेत। मग काष्टात घर्षणाने अग्नी उत्पन्न झाल्यावर काष्ट हा शब्द नाहीसा होतो, ते काष्ट जसे मूर्तिमंत अग्नी होऊन जाते, जोपर्यंत सूर्याने उदय केला नाही तोपर्यंत आकाशच अंधार होऊन असते, मग सूर्योदय झाल्याबरोबर ते आकाश एकसारखे प्रकाशमान होते। त्याप्रमाणे माझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची एरझार संपते। काय होते, सगळ्यात पहिला बदल घडतो तो म्हणजे आपला अहंकार कमी 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 होत जातो, आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जाते, हे लक्षात ठेव। मग मी तो आणि सर्व, म्हणजे हे सर्व विश्व हे एक मीच आहे आणि हा विश्वात्मक देवच आहे, अरे फार काय सांगावे, तो ऐक्य भावाने माझ्यामध्ये सामावला जातो। कोण तो? अनन्य भक्त, ज्यांनी
अनन्य भक्तीने माझी सेवा केलेली आहे किंवा माझी भक्ती केलेली आहे अनन्यतेने, असा तो अनन्य भक्त तोच फक्त विश्वरूप काय आहे हे जाणू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो. आणि जसं आधी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये लीन होऊ शकतो. विश्वरूप डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नाही आहे, विश्वरूपमय होण्याची गरज आहे. या संपूर्ण विश्वामध्ये तो परमात्माच ओतप्रोत भरला आहे हे समजून घेण्याची गरज आहे. ही अनुभूतीची, हा अनुभूतीचा विषय आहे. वेळेच्या मर्यादेमुळे आपण आज इथे थांबू आणि या महान 11व्या अध्यायाचा शेवटला श्लोक म्हणजे 55वा श्लोक तो आपण उद्या घेणार आहोत. आज इथे आपण विश्रांती घेऊ.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.